की अस्पृश्यता हिंदू का आहे फक्त. तेव्हा मंदिर प्रवेशाचा कायदा हिंदू पुरता आहे, आम्हाला जैनाला लागू नये. तस्मात आमच्या देवळात काही अनुभव नाही. हे सगळं दर्शन त्यांना घडलं तेव्हा हिंदुस्थानात फारसा नसलेला, त्यामुळं काहीसा जातीभेद भेदापासून अस्पृष्ट राहिलेला असा जो बौद्ध धर्म होता त्याचा त्याने स्वीकार केला. किती विवेक आहे हे लक्षात ठेवा. तो माणूस धर्मांतराखेरीज गत्यंतर नाही या हा निष्कर्ष त्यानं काढला. पण त्यात विवेक केला की धर्म स्वीकारायचा तर कमीत कमी निरुपद्रवी कुठला धर्म असेल जो या देशात शिल्लकच नाही तो आहे. तो धर्म त्याने स्वीकारला आणि त्याने धर्मद्रोह केला असं म्हणतो आपण. मी असं म्हणेन की त्याने विवेकपूर्वक हिंदू समाजाचं संरक्षण केलं. ही जे धर्माचं जातीचं आणखी संप्रदायाचं स्वरूप आहे हे आपण समजून घ्यायला हवं. आता या बाबतीतली एक शेवटला मुद्दा सांगतो, ते 11:30 वाजवत किंवा न वाजवत त्यानंतर मी थांबणार आहे. इतकं सगळं आहे तर मग आपल्या परंपरेत काही ग्राह्यांश नाहीच काय ज्याचा आपण अभिमान बाळगावा असं या देशाच्या प्राचीन संस्कृतीत काही नाहीच काय. मित्रांनो, तीन गोष्टी आहेत. एक आस्तिकता. आस्तिकता म्हणजे या सृष्टीचा रचयिता फक्त ईश्वरच असू शकतो, इतर कोणी असू शकत नाही, याला आस्तिकता म्हणतात. ईश्वराच्या बरोबरीचा दुसरा कुणी नाही. एकेश्वरवाद वगैरे हे सगळे वादच आहेत, पण ही सृष्टी एकट्या ईश्वरानंच निर्माण केली आहे, ही आस्तिकता. मग प्रश्न असा येतो की सैतान कुठून आला. ईश्वरानं सगळं जर निर्माण केलं असेल तर हा सैतानही त्याचाच पुत्र असला पाहिजे. म्हणून आपल्या देशातल्या कुठल्याही भाषेत सैतानाला प्रतिशब्द नाही. सैतान या शब्दाचं भाषांतर आपल्या कुठल्याही भाषेत होऊ शकत नाही. याचं कारण सैतानाचं वेगळं अस्तित्व आम्ही मान्य केलेलं नाही. ही आस्तिकतेची परमावधी आहे, पराकाष्ठा आहे. सैतान हा देखील ईश्वराचा पुत्र आहे आणि याचं मुख्य काय खूण काय, तो स्वतःच्या नावावर कधी खपतच नाही, आपल्या बापाचंच नाव लावतो फक्त. स्वतःचं नाव शून्य, बापाचं नाव फक्त लिहितो ठळक अक्षरात. इतका तो प्रामाणिक आहे आपल्यापेक्षा. की निदान तो हे जाणतो की ईश्वरानंच मला उत्पन्न केलेलं आहे. याचा परिणाम काय झाला की राक्षसाच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला आणि रावणाचा सख्खा भाऊ हा होता विभीषण. म्हणजे एक माणी कृष्णाची आई राक्षसाची बहीण होती. म्हणजे आपल्या सगळ्या नातलगच आहेत हे राक्षस. राक्षसांची आणि देवांची अशी वेगवेगळी जात नाही. केवढं भव्य आहे आता हे कोणी मानतच नाही. हे खरं आहे, ज्याला हिंदू संस्कृती वगैरे म्हणायचं असेल त्यातलं हे केवढं भव्य आहे की सैतान माझा सख्खा भाऊ आहे. म्हणून गांधी म्हणतो त्याच्यातही देव आहे. त्या गडकऱ्याच्या बसून मेरेप्रमाणे ती म्हणते ना की अरे हा देव वृंदावना तुझ्याही अंतःकरणात आहे. तो म्हणतो माझ्या हृदय मी देवाला पायाखाली तुळवी, पायाखाली तुळवता येऊ नये म्हणून तुझं हृदय देवानं तुझ्या पायापेक्षा 2.5 फूट वर ठेवलेला. ही आस्तिकता आहे. सैतानाच्याही हृदयात देवच आहे. ही बौद्धाची नव्हे, महावीराची नव्हे, ख्रिस्ताची नव्हे, ही अहिंसा गांधीची आहे. ज्यात प्रतिपक्षी आहेत पण वैरी कुणीच नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. एक दुसरा विभूती योग. हे पोल्युशन चाललेलं आहे ना आता, इकॉलॉजी सगळीकडे, तर ही सृष्टी विभूती आहे, जीवनाची विभूती आहे. ही सृष्टी दासी नव्हे, बटीत नव्हे. ही आमची भोगदासी नाही. त्या खाडीलकरांची तारामती म्हणते ना, महाराज हरिश्चंद्राची तारामती म्हणजे रत्नपालाची सुवर्णदासी नव्हे. तर ही सृष्टी भोगदासी नाही, माणसाची जीवनाची विभूती आहे. ही गंगा आहे, हे नुसतं पाणी नव्हे, स्वर्गारोहण वैजयंती. हा हिमालय नुसता पर्वत नव्हे, देवतात्मा आहे, पृथ्वीचा मानदंड आहे. हे ॲनिमिझम नव्हे, ही जडपूजा नव्हे, हा विभूती योग आहे. जीवन संपन्न करणारं जे जे साधन असेल ती जीवनाची विभूती. त्या पांडिचेरीला गेलो होतो, त्यांचं एक मोठं सुंदर गेस्ट हाऊस आहे गोलकोंडा. हर वस्तू सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या, सुंदर सगळ्या वस्तू, पण प्रत्येक वस्तूवर लिहिलेलं आहे इन्सल्ट नथिंग, एव्हरीथिंग हॅज इट्स पर्सनॅलिटी. यापैकी कुठल्याही वस्तूचा अपमान उपमर्द करू नका. प्रत्येक वस्तूला व्यक्तित्व आहे, म्हणजे ती विभूती आहे. जीवनाची सगळी उपकरणं विभूती आहे, सृष्टी ही विभूती आहे. हा विभूती योग. आणि तिसरं वैशिष्ट्य, या देशात जितके निरामिष आहारी आहेत, म्हणजे मांस वर्ज्य करणारे जितके लोक या देशात आहेत, पृथ्वीच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नाही. ही जी पुण्यभूमी आहे, दुर्लभम भारते जन्म, तर या तीन कारणामुळे ही वैशिष्ट्य आहे. पण आपण या तीन वैशिष्ट्याकडे नेमकी पाठ फिरवून हिंदू संस्कृतीचा डांगोरा पिटतो. ही तीन वैशिष्ट्य आहेत ज्यांचं संरक्षण या क्रांती जयप्रकाश करू इच्छितो, स्वतः मांस खात असला तरी. ज्यांचं संरक्षण गांधी करू इच्छित होता. हा आमचा ठेवा आहे, बहुमोल ठेवा, वैशिष्ट्य आहे, जे जगात इतरत्र नाही, कुठेही नाही. याच्या ऐवजी आम्ही वाद काय घालतो की ऋषी काय खात होते आणि काय पित होते आणि सोमरस काय होता. असेल काही असेल तर ऋषींचं करायचं काय, त्यांच्यापैकी एकाचाही जन्म काही धड नाही. जन्म कसा कोणाची काही ऐकण्यासारखी नाही, ऐकूच नका असं लोकांनी आम्ही सांगून ठेवलंय. ऋषीचं कुळ काही पाहून पण त्याने जे सांगितलं आहे फार दिव्य आहे. त्यापैकी जे दिव्य आहे तेवढं मी आपल्याला सांगितलं आहे. हे जतन करण्यासारखं आहे आणि हे अखिल मानवाला सांगण्यासारखं आहे. या देशातलं तत्वज्ञान सांगा किंवा सांगू नका, पण या देशामधल्या जीवनातले जे संकेत आहेत, आणि याला मी इक्विपमेंट ऑफ द रेव्होल्युशनरी म्हणतो. आमचा जो त्या रेव्होल्युशनरी असेल, क्रांतिकारक असेल, त्याच्या व्यक्तित्वात काय गुण असतील, त्याचा प्रतिपक्षी कुणी नाही. आणि प्रतिपक्षी कुणी नसल्यामुळं प्रतिक्रांतीचा अवकाश त्याच्या क्रांतीनंतर राहणार नाही. सैतान नाही, सैतानाची स्वतंत्र जात नाही, दुर्जनांची स्वतंत्र जात नाही. दुर्जन हा सुद्धा आमच्याच कुळात उत्पन्न होतो, सज्जनही आमच्याच कुळात उत्पन्न होतो, सख्खे भाऊ असे राहू शकतात. ही आस्तिकता, ही आस्तिकता एक एक गुण आहे जो कारण क्रांतिकारकात असला पाहिजे. आणि या आस्तिकतेचा दुसरा आयाम म्हणजे जीव मात्राबद्दल आपुलकी. हे अद्वैत तत्वज्ञान नव्हे, हा माणसाचा खराखुरा अनुभव आहे, हा स्वभाव आहे. माणसाचा हा स्वभावच आहे की ज्याची ओळख नसेल आणि ज्याच्याशी भांडण नसेल त्याच्याबद्दल सहानुभूतीच आहे. सार्वत्रिक आत्मीयता, तिला कारण नको. अनात्मीयतेला कारण पाहिजे. तेव्हा सार्वत्रिक आत्मीयता हे काही तत्वज्ञान नव्हे मित्रांनो, हा स्वभाव आहे. आणि माणसाचा हा जो स्वभाव आहे, या स्वभावातला विश्वास आस्तिकतेचा एक प्रमेय आहे. आस्तिकतेला हा आधार आहे, ही आस्तिकता आहे. माणसावर हा विश्वास, माणूस स्वभावतः वाईट नाही, वाईट व्हायला कारण लागत, चांगलं व्हायला कारण काही लागत नाही, तो कारण आहेच त्याला. म्हणून शिक्षणानं काय करायचं, वाईट संस्कार तेवढे नाहीसे करायचे, बाकीचे संस्कार देण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते चांगले संस्कार मुळात आहेतच. त्याला हिंदू मुसलमान ख्रिस्ती असे संस्कार देणं म्हणजे कुसंस्कार देण्यासारखे. त्याचे शुभ संस्कार मर्यादित करण्यासारखं आहे, हे शिक्षण नव्हे. शिक्षण हे नेगेटिव्ह आहे. त्या कृष्णमूर्तीने पुष्कळ सांगितलं आहे दिस मॅटर ऑफ कल्चर, की संस्कृती संस्कृतीची भूमिका काय, शिक्षणाची भूमिका काय. तर आजच्या आत्ताच्या या बैठकीत मला ही गोष्ट आणखी आपल्याला सांगायची होती. बाकीचे जे प्रश्न उरलेले आहेत त्या प्रश्नांचा मी आधी त्या प्रश्नांचा विचार करीन दुपारच्या बैठकीत, आणि नंतर मला समारोपात काय सुचेल ते सांगेन. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, नमस्कार. या कार्याच्या दृष्टीनं आपण आपल्या सगळ्या विधायक कार्यक्रमाची आणि संघर्षात्मक कार्यक्रमाची देखील उभारणी करायला पाहिजे. जी दोन भाषणं आपण आता ऐकली, ट्रस्टी फोर ऐकलं, अण्णांचं भाषण ऐकलं, त्यातनं माझ्या मनावर जो परिणाम झाला तेवढा मी आपल्या समोर मांडलेला आहे. यापेक्षा जास्त वेळ घेण्याचं कारण नाही. आशीर्वाद हवा आहे तर माझा आशीर्वाद हा आहे, आणि माझी प्रार्थनाही ही आहे की अशी बुद्धी देव आपल्याला देवो, अशी आकांक्षा आपल्यात निर्माण हो, आणि ती बुद्धी आणि ती आकांक्षा यांना अनुरूप अशी शक्तीही आमच्यात ईश्वर कृपेने निर्माण हो, हीच प्रार्थना, हाच आशीर्वाद. नागरिकाच्या राजकारणाला स्थान आहे, उमेदवारीच्या राजकारणाला स्थान नाही. यापुढे लोकशाहीचा विकास व्हायचा असेल तर उमेदवारीचं राजकारण संपलं पाहिजे. प्रातिनिधिक लोकशाही राहील, प्रतिनिधी राहील, पण उमेदवार राहणार नाही. हे पुढचं राजकारण आहे, ज्या राजकारणाच्या दृष्टीनं आपल्याला क्रांती करायची आहे. या राजकारणाचं अधिष्ठान काय? अधिष्ठान म्हणजे सँक्शन. लोकशाहीच्या ज्या निष्ठा आहेत त्या निष्ठांमध्ये तीन मुख्य गोष्टींचा समावेश होतो. एक संप्रदाय निरपेक्षता. संप्रदाय म्हणजे संघटित धर्म, त्याची सद्दी संपली आहे. सेक्युलरिझम हा शब्द आला त्याच्यावर बरीच टीका झाली, भाषांतरही होऊ शकलं नाही. या शब्दाचा प्रवर्तक फोलिओ होता, त्यानं हा शब्द पहिल्यांदा प्रचलित केला. पण त्याचं अधिष्ठान मानवनिष्ठा आहे. दुसरं साम्ययोग, साम्यवाद वगैरे शब्द आहे, विनोबाने साम्ययोग शब्द प्रचलित केला. वादन को योग पाहिजे. योग का पाहिजे? नागरिकांत पारस्परिकता हवी. नागरिकांची पारस्परिकता हेच राजकारणाचं नैतिक अधिष्ठान, हेच जुन्या शब्दात भगवंताचं अधिष्ठान. नागरिक हे एकमेकावर अवलंबून राहतील, परस्पर निर्भरता असेल, राज्य निर्भरता कमी कमी होत जाईल. नागरिक आणि नागरिक यांच्या परस्पर संबंधात राज्याचा प्रवेश कमी कमी होत जाईल, शासन कमी होईल, अनुशासन वाढेल. अनुशासन फक्त आचार्यांचं नाही, नागरिकांचं अनुशासन. राज्यवादी प्रिन्स क्रॉपटकिन होऊन गेला, त्याची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. एक अप्रसिद्ध पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे, एथिक्स. त्या पुस्तकात त्यानं असं म्हटलं आहे की माणसाला सदाचार किंवा नीतिशास्त्र शिकवण्याची गरज नाही, तो स्वभावतः नैतिक आहे. कारण सहजीवन हा त्याचा स्वभाव आहे, तो एकटा जगू शकत नाही. हे सहजीवन नैतिकतेचं अधिष्ठान आहे. म्हणून लोकशाहीचा अधिष्ठाता सैनिक नाही, नागरिक आहे. शिपाई नाही, नागरिक. हा कोणता नागरिक? तीन संकेतांचा समावेश क्रांतीत होतो. एक विजन, क्रांतीचं एक दर्शन असतं. ते क्षितिज वाढत जात सारखं. मार्क्सच्या वेळी जसं होतं ते माओच्या वेळी नाही, माओच्या वेळी जे होतं ते गांधींच्या वेळी नाही, गांधींच्या वेळी जे होतं ते विनोबांच्या वेळी अधिक व्यापक झालं, आणि जयप्रकाशांच्या वेळी ते आणखी अधिक व्यापक झालं. आपल्यापुरतं म्हणायचं तर गांधी, विनोबा, जयप्रकाश ही या क्रांतीची प्रस्थानत्रयी आहे. आणि यातलं उत्तर पक्ष म्हणजे उत्तर म्हणजे नंतरचा आणि वरचा देखील जयप्रकाशांचा आहे. या क्रांतीचं अधिष्ठान कोण? अधिष्ठाता कोण? शिपाई नव्हे, हँगमॅन नव्हे. मी बघाशी सांगितलं म्हणजे कायद्याचं अधिष्ठान काय राहील हा मूळ प्रश्न आहे. लोकशाही कायद्याचं अधिष्ठान नागरिकाची संमती, सैनिकाची तलवार नव्हे. मग हा नागरिक कोण? ज्याच्या हाती अवजार आहे तो. अवजार आणि हत्यार यांच्यात मी फरक केलेला आहे. फरक आहे तो मी स्पष्ट करीत असतो. अवजार सगळ्यांना निर्माण करणारं उपकरण, जीवन संपन्न करणारं, जीवनाचं संरक्षण आणि संवर्धन करणारं जे उपकरण त्याचं नाव अवतार. आणि जीवनाचं अपहरण करणारं, संहार करणारं जे उपकरण त्याचं नाव हत्या. क्रांती म्हणजे काय? अवजारांचा विकास होईल, हत्यारांचा ऱ्हास होईल. फक्त निशस्त्रीकरणानं हे होणार नाही, युद्धविरोधानं होणार नाही, याला विधायक प्रतिभेची आवश्यकता आहे. या पुढे येणाऱ्या काळात तो केव्हा येणार आहे हे आपल्यावर अवलंबून आहे, त्याचं कुठंही पंचांग नाही आणि कुठलाही ज्योतिषी भाकीत करू शकत नाही, आपल्या पराक्रमावर अवलंबून आहे. पण हा जो पुढचा काळ आहे हा अवजारांचा काळ आहे. ज्याच्या हातात आऊत आहे, ज्याच्या हातात हातोडा कोयता आहे, ज्याच्या हातात चरखा आणि माग आहे, त्यांचा भविष्य काळ आहे. हा माणूस दबलेला आहे. श्रम ही संपत्ती आहे असं आपण म्हणतो, पण हा विपन्न आहे. याच्या श्रमाला किंमत आहे, बाजारभाव आहे, पण मूल्य नाही जीवनात. किमतीचं अर्थशास्त्र जावं, मूल्याचं अर्थशास्त्र अधिष्ठित व्हावं, ही क्रांती, आर्थिक क्रांती. शासन कमी व्हावं, अनुशासन वाढावं, ही राजकीय क्रांतीची दिशा. त्याचप्रमाणे मूल्याचं अर्थशास्त्र विकसित व्हावं, प्रतिमूल्याचं अर्थशास्त्र क्षीण व्हावं, ही आर्थिक क्रांती. सामाजिक क्रांती, पैशापेक्षा वस्तूचं मूल्य अधिक असावं, वस्तूपेक्षा जिवंत प्राणाचं मूल्य अधिक असावं, आणि सगळ्या जिवंत प्राण्यात माणसाचं मूल्य सर्वश्रेष्ठ असावं. गुह्यं ब्रह्म तद् इदं वो ब्रवीमि, न मानुष्यात् श्रेष्ठतरं हि किंचित्. महाभारतात त्या हंसगीतेत एक वाक्य आलेलं आहे. हा मानवी समाज असल्यामुळं आणि त्याच्याच क्रांतीचा विचार आपण करीत असल्यामुळं माणसाचं मूल्य श्रेष्ठ हे विजन, हे दर्शन. मॅझिनी म्हणाला होता, वेअर देअर इज नो विजन द पीपल पेरिश. जिथं हे दर्शन नसेल, म्हणजे क्षितिज नसेल दृष्टीला, तिथं ते राष्ट्र पेरिश, त्याचा नाश होतो. म्हणून पहिली गोष्ट क्रांती, व्हिजन पाहिजे, ज्याला स्वप्न दर्शन असं जे पी म्हणत असत, स्वप्न पाहिजे. दुसरं प्रतीक, क्रांतीचं प्रतीक काय आहे? सिंबल. कम्युनिस्टांच्या क्रांतीचं प्रतीक हातोडा कोयता आहे, समाजवाद्यांच्या क्रांतीचं प्रतीक आऊत आहे, आणि एक यांत्रिक चक्र आहे. काँग्रेसचं चरखा आहे आणि याचा हलधर आहे जनता पक्ष. याचा सगळ्यात सगळ्यात संकेत काय आहे? की पुढची सद्दी, येणारं युग अवजाराचं आहे, हत्यारांचं नाही. एक युद्धविरोध नव्हे, अहिंसा अहिंसेचा प्रश्न नाही. क्रांती काय? म्हणून आम्ही म्हणतो की क्रांती जर हत्याराने झाली तर अवजारांची प्रतिष्ठा वाढणार नाही. अहिंसा हिंसा हा वाद भाकड, त्याला काही अर्थ नाही. क्रांती कशाला हवी? दुसरं एक कारण आपल्याला सांगतो, हत्यार बनवायला देखील, निर्माण करायला देखील अवजारच हवं. अवजाराने हत्यार हा एक पुत्र जन्माला जन्मलेल्या एका पुत्राला, आणि तो पुत्र मूळ नक्षत्रावर जन्मला. मग मी मगापासून आपल्याला सांगत होतो की याला भुरळ पडली आहे. ज्याच्याजवळ शक्ती आहे त्या माणसाला भुरळ पडली आहे म्हणून तो हरवला. अवजार निर्माण करी, अवजार जर नसतं तर हत्यारही अस्तित्वात आलं नसतं. हा अवजारवाला नसता तर शिपाई, राजा, सावकार, सरकार यांच्यापैकी कुणीही अस्तित्वात आलं नसतं. म्हणून भावी मजूर संघटन जर व्हायचं असेल, शेतकरी कामकरी यांचं, तर त्या संघटनाचा एक संकल्प असला असा असला पाहिजे की यापुढे आम्ही आपल्या संहाराची आणि शोषणाची साधनं निर्माण करणार नाही. हे मूलगामी मजूर किसान यांचं संघटन आहे, क्रांतिकारी. ते केव्हा कोण करील मला माहीत नाही. श्रीकृष्णाच्या हातात चक्र होत, त्या चक्राचं वर्णन काय आहे आपल्याला माहीत आहे. गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद रथांग पाणे, गाडीचं चाक. आणि बलरामाच्या हातात तर नांगरच होता. पण काय झालं, भल्या भल्या माणसांना सुद्धा पुष्कळदा संनिपात होत, डोकं फिरत. तर त्या गाडीच्या चाकाचं सुदर्शन चक्र झालं आणि नागराचा हत्यार झालं, उपकरणाचं आयुध झालं. चव्हाट्यावर एकदा मारामारी झाली तर एकानं आपला पायातला जोडा काढला, दुसऱ्याच्या डोक्यात आणला. आमचा सर्वोदय कार्यकर्ता बाटाच्या दुकानात गेला. तुझं दुकान नसतं तर हा अनर्थ झाला नसत. तो म्हणाला, अरे तू काय म्हणतोस, मी पायात घालायला जोडे तयार करतो, डोक्यात मारायला नाही. तुमची डोकी फिरली आहेत म्हणून तुम्ही असं करता. म्हणून गांधींनी क्रांतीच्या प्रक्रियेत एक तिसरा आयाम दाखल केला, हृदय परिवर्तन. क्रांतिकारकाचं मन पालटलं पाहिजे. त्याची सायकॉलॉजी, त्याचं मानस बदललं पाहिजे. त्या खेळीत ही क्रांती चिरस्थायी होणार नाही. हिच्यातून, हिच्या पोटी प्रतिक्रांतीचा जन्म होईल आणि ही परंपरा अनंत काळपर्यंत चालेल. प्रतिक्रांतीचा जन्म होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हत्यारांची क्रांती होऊ शकणार नाही. माओची क्रांती इथंच नाचली, विटली इथं. ती होती शेतकऱ्याची क्रांती, किसानाची क्रांती. पण किसान जवान झाला. नधरी शस्त्र करी मी म्हणणारा श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन धावला आणि बलरामानं नागराचंच शस्त्र बनवलं. अवजार सुद्धा हत्यार बनली. क्रांती म्हणजे काय? हत्यारांची अवजार बनली पाहिजे. ही क्रांती आहे, मुद्दा अहिंसेचा नाही, हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा हा जो हरवलेला माणूस आहे, गहाळ झालेला माणूस आहे, हा ज्याच्या हातात अवजार आहे तो आहे. आता जो भगवंताचा अवतार व्हायचा असेल तो चक्रधराचा नाही, मुरलीधराचा कदाचित चालेल, पण चक्रधराचा नाही, धनुर्धराचाही नाही, शार्ङ्गपाणिचा रामचंद्राचाही नाही, गदाधर हनुमंताचा नाही, मग कोणाचा होईल? हलधर औजाच्या हाती आहे, या शेतकऱ्याच्या रूपानच क्रांतीची विभूती निर्माण झाली, उत्पन्न झाली पाहिजे, त्याच्या पराक्रमानं क्रांती झाली पाहिजे, ही जाणीव त्याच्या ठिकाणी उत्पन्न करणं रिव्होल्युशनरी कॉन्शियसनेस, ही क्रांतिकारी चेतना, ही जागृत करायची आहे. म्हणून हे संकेत, हे सिम्बॉल्स, हे प्रतीक, ही प्रतीक. यानंतर कार्यक्रम, जो तो कार्यक्रम विचारतो, कार्यक्रम सगळ्यांनी सांगितलेले आहेत, पण गंमत अशी आहे जो विचारतो तो करू इच्छित नाही. त्यामुळं कार्यक्रम कुठं दिसत नाही. पहिला कार्यक्रम सरकारच्या सत्ताधिष्ठित राजकारणाची जागा नागरिकाच्या स्वातंत्र्योन्मुख राजकारणानं घ्यायला पाहिजे. म्हणजे राजनीतीचं स्थान लोकनीतीनं घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा की राज्याचा प्रवेश लोकजीवनात कमी कमी होत जावा. राज्याच्या प्रवेशाची इच्छा खुणा म्हणजे संस्था तीन, एक पोलीस, दुसरा कोर्ट आणि तिसरा तुरुंग. या तीन संस्थांचा उपयोग समाजात कमी कमी व्हावा, म्हणजे लोकांच्या राजकारणाचा, लोककारणाचा विकास होईल आणि सत्तेच्या राजकारणाचा म्हणजे राजकारणाचा ऱ्हास होईल. हा कार्यक्रमाचा एक भाग. याकरता जयप्रकाशांनी लोकसमित्या सुचवलेल्या आहेत, पण हे लोकच कुठे नाही. कारण मी आपल्याला सांगितलं की हा खरा जो लोक आहे तो गहाळ झालेला आहे, माणूस हरवलेला आहे. म्हणून समाजात जे सुप्रतिष्ठित आहेत तेच या लोकसमित्यात काबीज करतील. सावकार विकत घेईल, गाव गुंड बळकावून घेईल, सरकार जप्त करेल. तिघांच्या जवळ तीन प्रकारची शक्ती आहे आणि यात लोक कुठंच असणार नाही. राजाचा राजवाडा आम्ही बघितला होता, त्याला विचारलं की राजवाडा सगळा मोकळा दिसतो, किती सुंदर फर्निचर आहे, एक एक लाख रुपयाचा पलंग आणि केवढा आहे आरसे, कोण राहत? मग कुणीच राहत नाही. तू कशाला इथं राहतोस? कुठं राहतोस? म्हणाल खोपटात राहतो. इथं कशाला येतोस? तुला काय ड्युटी आहे, काम आहे, कशाला तुझ्या नेमणूक झालेली आहे? या घरात कोणाला राहता येऊ नये म्हणून माझी नेमणूक झाली. तसं हे राजकारण आहे आणि सगळ्या पक्षांना ही एकच काळजी आहे की दुसऱ्या पक्षाची राजवट संपावी. तिथं जो घराचा मालक आहे त्याचा पत्ताच. म्हणून या लोकसमित्या. तिसरं, हा देश शेतकऱ्याचा आहे, जमीन कुणाची असावी? अनेक कायदे सगळ्या सरकारांनी मान्य केलेले आहेत, मंजूर झालेले आहेत, एकाही कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. मी सांगितल्याप्रमाणे कायदा सावकारानं विकत घेऊन टाकला, कायदा खोबरं त्याचं खरून गाव गुंडानं खाऊन टाकलं, आणि सरकारचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी काळजी घेतली की त्याची अंमलबजावणी होऊन त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून जे पी निजय प्रकाशांनी दाताच्या कण्या करून सांगितलं अनेकदा, पण सगळे त्या बाबतीत बहिरे झालेले आहेत. कार्यक्रम नाही कोण म्हणत. विनोबा म्हणतो म्हणाला की ही भूमी कुणाचीच नसावी, व्यक्तीची मालकी तर नसावी, सामुदायिक मालकी ही नसावी. आपलं विजन काय आहे? युनिव्हर्सल कलेक्टिव्ह नाही, एक विश्व संस्था नव्हे, विश्व कुटुंब, मानवाचं कुटुंब. कौटुंबिकता हवी आहे, सदस्यता नको. माणसा माणसात नातं, रिलेशनशिप, मेंबरशिप नाही. हे विजन आहे. गाव गाव हे जर कुटुंब जर म्हणायचं असेल तर त्यात संपत्तीची मालकी नको. संपत्तीची मालकी नको, जमिनीची तर मुळीच नको. पृथ्वीत्वयाधृता लोका देवीत्वं विष्णुनाधृता त्वंच धारय मान दे. आम्ही संदेश म्हणत आलो, पण संदेश जे म्हणतो त्याचा अर्थ कळावा, कळू नये असा संकेत आहे. त्यामुळे तिकडे लक्ष कधी गेलेलं नाही. ही पृथ्वी विष्णूची आहे म्हणजे कोणाचीच नाही, सामुदायिक मालकी नव्हे. सामुदायिक मालकी म्हणजे संपत्तीचं राष्ट्रीयकरण नव्हे, लोकस्वामित्व म्हणजे सामुदायिक स्वामित्व नव्हे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. विनोबांनी प्रयोग केला, जिथं थांबला असेल तिथून पुढचं पाऊल आपण उचलायला हवं. किती दिवस लागतील? आपण लावू तितके दिवस लागतील. लोहियाने विनोबा टीका केली होती की या पद्धतीने तुम्हाला 500 वर्ष लागतील. विनोबाने उत्तर दिलं, मी एकटा असलो तर 500 लागतील, तू आलास तर 250 लागतील. आणि असे तुझ्यासारखे अनेक आले तर ती वर्ष कमी कमी होत जातील. पण प्रश्न विचारणारानं हा कधीच विचार केलेला नाही. एक आणखी मुद्दा थोडक्यात सांगायचा आहे. हा जो माणूस गहाळ झालेला आहे, यात पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक हरवलेली आहे, म्हणजे ती आता माणूस म्हणून शिल्लकच राहिलेली. ती वस्तू आहे. मूव इज अ प्रॉपर्टी ॲट द ॲब्सोल्यूट डिस्पोजल ऑफ अ मॅन. आणि याच्या याला दोघही जबाबदार आहेत. पुरुषानं तिला पंतप्रधान होण्याची संधी दिली म्हणून हा जबाबदारीतून सफाई सुटला असं मानू नका. ही औपचारिक स्वातंत्र्य आहे, पण अजून भंग्याची भंगी ती त्या भंग्याच्या हातचा मार खातेच. आणि ती धार्मिकते, हा एडगार स्नो मोठा विलक्षण माणूस, मोठा त्याची मोठी मार्मिक दृष्टी आहे. पुस्तक लिहिलं रशियावर, ह्युमॅनिटी अपरूटेड. चायनावर लिहिलं, रेड स्टार ओव्हर चायना. एक आपल्या हिंदुस्थानवरील पुस्तक लिहिलं, मोठं एक वाक्य मोठं मार्मिक आहे, आपल्या सगळ्या चारित्र्याचं विश्लेषण करणार. हिंदू हा खातो रिलिजियसली धार्मिकतेने, पितो धार्मिकतेने, वागतो धार्मिकतेने, पण हा पापही धार्मिकतेनेच करतो. ही ऑल्सो सिन्स रिलिजियस, असं त्याने लिहिलेलं आहे. आणि हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. त्या लॉर्ड कर्झनने म्हटलं होतं की हे तू खोटं फार बोलतात. तर वाभाडे काढले त्याचे अमृत बाजार पत्रिकेने, पण केव्हा तरी तो खोटं बोलला होता म्हणजे नुसतं अप्रत्यक्ष तो एक प्रसंग काढला आणि तुम्ही खोटे की आम्ही खोटे. तो खोटा असला म्हणून आम्ही खोटे नाही काही सिद्ध होत नाही. पण आपल्या देशात खोटं बोलणं वगैरे हे धर्ममान्य धर्मसंमत आहे. भागवतात आणि महाभारतात असे प्रसंग दिलेले आहेत की ज्यावेळी खोटं बोलणं हे पुण्य आहे. आणि त्यात एक प्रसंग असा आहे की बायकोशी खोटं बोलण्यात काही पाप, स्त्रियांशी खोटं बोलण्यात काही पाप. त्या ठिकाणी याची जाणीव उत्पन्न झाली पाहिजे. क्रांतीच्या प्रक्रियेत स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे. आणि बरोबरीचं स्थान म्हणजे तुल्य पराक्रमाला संधी. ती शस्त्र सशस्त्र क्रांतीत मिळणं शक्य नाही कोणत्याही प्रकारचे. स्त्रीचं गौण मानवत्व नाहीसं व्हायचं असेल आणि तिला स्वतंत्र मानव म्हणून जगायचं असेल तर पुरुषाच्या बरोबरीनं पराक्रम करण्याची संधी तिला मिळाली पाहिजे आणि क्रांतीनं अशा प्रक्रियेचा शोध केला पाहिजे. हे क्रांतिकारकाच्या पुढं फार मोठं काम आहे. एक्सप्लोरेशन प्रयोगाचं शोधाचं. आणि ही मी सगळ्या सांस्कृतिक क्रांतीचं शिखर मानतो. गौरीशंकर ज्या दिवशी स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं क्रांतीच्या प्रक्रियेत भाग घेऊ शकेल तो दिवस सोन्याचा दिवस होईल. सोन्याचा लाक्षणिक अर्थाने खरा क्रांतीचा दिवस. आणि तो दिवस लवकर उदय व्हावा त्या दिवसाचा म्हणून या देशातल्या तरुणांची तरुणींनी सन्नद्ध झालं पाहिजे. तरुणांनी आपण आपण रक्षण देतो स्त्रीला म्हणून त्याची फी मागता कामा नये. नाहीतर हा नुसता दारावरचा चौकीदारच झाला, त्याला तो नाव काहीही देऊ. आणि तरुणी स्त्री पुरुषाच्या दारात त्याचं संरक्षण मागण्याकरता उभी राहता कामा नये. मित्रांनो, हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, विलक्षण गुंतागुंतीचा. याचं कारणही असं आहे की परिस्थितीच गुंतागुंतीची आहे. स्त्रीला संरक्षण कुणापासून हवं आहे, कुणाचं हवं आहे. संरक्षण पुरुषापासून हवं आहे आणि पुरुषाचंच हवं आहे, असा पेच आहे यात, विलक्षण पेच आहे. पुरुषापासून पुरुषाचंच संरक्षण. आणि याचं उत्तर कुठं आहे? या कोड्याची किल्ली निसर्गानं स्त्रीच्या पदरात बांधून ठेवलेली आहे. तिलाच हे कोडं सोडवावं लागेल. स्त्री पुरुष एकमेका वाचून जगू शकत नाही, जगू नये. पुरुषा वाचून स्त्रीचा जन्म होत नाही, स्त्री वाचून पुरुषाचा जन्म होत नाही, असा त्यांचा अन्योन्य संबंध आहे. त्यामुळं यांची ताटातूट होऊ शकत नाही. दोघांनीही मिळून क्रांतीचा क्रांतीचं असं तंत्र शोधलं पाहिजे की ज्याच्या नंतर ज्या ज्या प्रयोगाच्या नंतर क्रांती आल्यावर या दोघांचंही मानवत्व समान राहील, स्त्री ही गौण मानव राहणार नाही. मित्रांनो, हे आमचं शेवटचं साध्य आहे. साध्य साधन विवेक हा क्रांतिकारकाच्या बुद्धिमत्तेचा गाभा आहे. साध्यानुकूल साधन, साध्यानुकूल साधनाची योजना आम्हाला करता आली पाहिजे, ती आपण करू शकू अशी मला आशा आहे, विश्वास आहे. विनोबाने तीन शब्द वॉचवर्ड परवलीचे शब्द म्हणून दिले जणू काही आपल्याला. एक शब्द दिला वेदांत, त्याला अध्यात्म म्हणतात, लोक वेदांत म्हणतात, मी मानव्य म्हणतो. दुसरा शब्द दिला विश्वास. मी आपल्याला आस्तिकता काय आहे ते सकाळी सांगितलं. आणि तिसरा शब्द दिला विज्ञान. विज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठा, अध्यात्म म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा मिळून माणसाचं सत्व बनत असत, क्रांतिकारक माणसाचं सत्व. असा सत्ववान माणूस तरुण पिढीच्या पोटी जन्माला येवो अशी आपण प्रार्थना करूया. हीच माझी प्रार्थना आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या बरोबर. आणि आता वय झाल्यामुळं हाच आशीर्वाद आहे. नमस्कार, धन्यवाद.
शिवाजी महाराजांच्या बरोबर रोगसादरम्याने आपलं नाव जर जोडलं गेलं तर वाईट नाही, नाहीतरी दुसऱ्या कशाने जुळेल असं वाटत नाही. तेव्हा दादांचं पुस्तक वाचल्याबरोबर मला जे काही त्यावेळेला वाटलं ते मी लिहून काढलं. विचार असा होता की आपल्याला जाता आलं नाही तर यदुनाथजींच्याकडे ते पाठवून द्यावं, त्यांना योग्य वाटलं तर ते त्यांनी साधनेमध्ये छापावं. तेव्हा तेच मी काय म्हटलेलं आहे हे आपल्याला वाचून दाखवतो. हे फक्त दादाने ऐकू नये एवढी त्याला माझी विनंती आहे. संपूर्ण क्रांती हे दादा धर्माधिकारींचं पुस्तक हाती आलं आणि अनेक वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात आलेल्या एका भाग्ययोगाची पुन्हा एकदा मला तीव्रतेने आठवण झाली. हा योग आला होता तो कोल्हापूरच्या त्या काळाच्या पॅलेस थिएटरात, आता त्याला केशवराव भोसले नाट्यगृह असं म्हणतात. थिएटरात हा योग लागूनही त्याचा नाटकाशी किंवा संगीताशी काहीही संबंध नव्हता. दादांचं व्याख्यान आयुष्यात प्रथम ऐकण्याचा तो योग होता. आज 30 वर्षानंतरही त्या व्याख्यानाच्या स्मरणाने हृष्यामीच पुन्हा पुन्हा अशीच अवस्था होऊन जाते. एखाद्या संगीताच्या उत्कृष्ट मैफिली इतकाच तो आयुष्यभर मनात दरवळत राहणारा अनुभव. त्या व्याख्यानातल्या आशयाने तर आयुष्यभर मला साथ दिलेली आहे. त्यावेळी म्हणजे नुकतंच राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं होतं. स्वातंत्र्यासाठी झालेल्या गांधीजींच्या सत्याग्रहाच्या आठवणी आल्या होत्या. दादा हे गांधींच्या हाकेला ओ देऊन त्या लढ्यात सर्वस्व जीवन सर्वस्व वाहिलेले सत्याग्रही. जीवनदृष्टी हा त्या दिवशी दादांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्याख्यान हिंदीतून झालं होतं. दादा नागपुरी असल्यामुळे आणि त्यांचं बालपण हिंदी भाषिक प्रदेशात गेल्यामुळे ते कमालीच्या सहजतेने हिंदी बोलतात हे आपल्याला माहितीच आहे. पण गाणाऱ्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे दादांच्या हिंदीतच काय पण त्यांच्या एकूण बोलण्यातच एक खास चैन आहे. त्या दिवशीच्या त्यांच्या भाषणाने तर सारं सभागृह कसं सचैल स्नान घडत असल्यासारखं निर्मळ होऊन जात. वक्तृत्वाबद्दल काही लोकांच्या फार चमत्कारिक कल्पना आहे. न थांबता लांबलचक वाक्य एकादमात फेकण्यालाही वक्तृत्व मानण्यात येते. तसला अस्खरितपणा हा विचारांच्या स्खलनावर रंगीबेरंगी शब्दांच्या आतषबाजीची चादर ओढत असतो. दादांचं व्याख्यान कसं सराईत हाताने पिळतून सूत काढावं तसं विचाराचं सूत्र काढल्यासारखं आणि हा सारा चमत्कार कसा हास्याचे मळे फुलवीत चालला होता. सभागृहाच्या बाहेर एखाद्या माणसाला वाटलं असतं की आत कुठल्या तरी गांधीवादी आचार्याच्या ऐवजी आचार्य अत्र्यांचंच व्याख्यान चाललेलं आहे. जीवनाकडे पाहण्याचं, जीवनातल्या नानाविध घटनांना सामोरं जाण्याचं किंवा त्या घटनांच्यापासून दूर राहण्याचं कारण माणसाची जीवनदृष्टी हे आहे हा दादांच्या मनात सतत घोळत राहिलेला विचार आहे हे त्यानंतरच्या त्यांच्या भाषणावरून आणि लेखावरून प्रत्यक्षाला आलेलं आहे. त्या दिवशीच्या व्याख्यानात दादांनी हा विचार इतक्या सहजपणाने पण त्याबरोबरच इतक्या परिणामकारक रीतीने मांडला होता की तासा दीड तासापूर्वी सभागृहात शिरलेला माणूस हा निराळा होऊन बाहेर पडत होता. गाण्याची मैफिल वर्षानुवर्ष कानात निनादत राहते पण एखाद्या व्याख्यानातून मांडलेले विचार आजन्म मनात निनादत राहावेत हा अनुभव निदान मला तरी दादांच्याच व्याख्यानातून मिळाला. त्या व्याख्यानात अभिनिवेश नव्हता, व्याख्यान प्रभावी करण्यासाठी योजल्या जाणाऱ्या युक्त्या नव्हत्या, विद्वत्तेचा आव नव्हता, होतं फक्त एक सहज बोलणं. हजार श्रोत्यांचा कान एकच आहे अशा रीतीने केलेलं हितगुज. ते बोलणं हिताचं होतंच पण त्याला गुज सांगितल्याच्या आपुलकीचा जो स्नेहगंध होता तो गांधीवादी आचार्य या माझ्या पूर्वानुभवावर आधारलेल्या कल्पनांना अत्यंत सुखद धक्का देणारा होता. आचारत्वाचीच नव्हे तर हिंदुत्व, मुसलमानत्व, काँग्रेसत्व, समाजवादीत्व, साम्यवादीत्व, साहित्यिकत्व अशा त्वची शाल पांघरल्याखेरीज ज्यांना कधीच बाहेर पडता येत नाही अशा माणसांशी बोलता चालताना आपल्यालाही आवडल्यासारखं होत असतं. असली माणसं सदैव कशी एका अदृश्य व्यासपीठावर बसल्यासारख्या असतात. असल्या लोकांच्या देशभक्तीपेक्षा त्यांची उपदेश भक्तीच अधिक असल्यासारखी वाटत. व्याकरणातला आद्यार्थ हा एकच प्रयोग त्यांना ठाऊक असतो. बंधू भगिनीनो नंतर आता फक्त माझंच आहे का हे वाक्य त्यांनी न उच्चारताच आपल्या कानावर येऊन पडेल. पण त्या दिवशीच्या त्या व्याख्यानातून प्रेक्षकातल्या प्रत्येकाशी सलगी साधत दादा सर्वांच्या मनात केवढा जिव्हाळा उत्पन्न करून गेले होते. दादांचं ते व्याख्यान त्यानंतर मित्रमंडळींच्याच आड्यात नव्हे तर जाहीरपणानेही मी कित्येक वेळा श्रोत्यांना माझं म्हणून ऐकवलेलं आहे. एकावन्न 52 सुमाराला दादांची प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग नागपूरला नाना जोगांच्यामुळे घडून आला. धंतोलीवरच्या दादांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर नागपूर नाट्य मंडळातर्फे माझ्या अंमलदार नाटकाच्या तालमी चालू होत्या. नाना दोघांच्या प्रेरणेनेच मी गोगोळच्या नाटकाचा मराठी अनुवाद केला होता. वरपांगी पाहणाऱ्याच्या दृष्टीने नाना यांना नाना जोगांना मार्क्स जवळचा आणि दादांना गांधी. वरपांगी पाहणाऱ्याच्या दृष्टीने दोन टोकाला उभी असलेली माणसं, पण दादा आणि नानांचा स्नेह खूप जाड. एकेकाळी नागपुरात विरोधी वाटणाऱ्या विचारातल्या माणसांची अशी मैत्री खूप पाहायला मिळायची. जाहीर व्याख्यानात किंवा लेखातून एकमेकावर हल्ला करणारे सार्वजनिक कार्यकर्ते एकाच आड्यावर पान तंबाखू जमवताना आढळायचे. जीवनाचं आवडतं भाष्य कुठलं का असेना, ते मांडण्याच्या पद्धतीत एक खास नागपुरी रगेली असायची. नाना आणि दादांच्या संभाषणात मार्क्स आणि गांधी या दोघांनाही आपापल्या बगलेत धरून हे दोन नागपुरी लोक वैचारिक टकराटकरीचा खेळ खेळत आहेत असं मला वाटेल. अशाच एका टकराटकरीचा दादांनी नाना अरे बेटा तुझी सारंगी नाही रे ऐकली फार दिवसात असा समारोप केलेला पाहून मी गार झालो. ते खिलाडूपणाचं नाटक नव्हतं, तो खिलाडूपणाच होता. तिथे मतभेदातूनही शिल्लक उरणारा जिव्हाळा शहाणपणाप्रमाणे आपापला अहंकार आणि दुराग्रह यांना धरून जगणारी कुटुंब असतात, तशी स्वतःच्या स्वभाव वैशिष्ट्याला धरून राहणारी गावही असायची. मुंबईचं एक इस्त्रीबाग मुंबई पण असायचं, पुण्याचं इबलीस पुणेरी पण होतं काही सांगायला. तसंच नागपूरचं एक उखडेल असं नागपुरी पण होतं. आता पोटासाठी 10 गावची माणसं 10 ठिकाणी धावायला लागली, शहरांची लोकवस्ती भरमसाठ फुगली, त्यामुळे कुठल्याही शहराला स्वतःचं असं वैशिष्ट्य आता उरलं नाही. यंत्रसंस्कृतीच्या स्टीम रोलरखाली सगळीकडेच एक प्रकारचा आता सपाटपणा आला. पण असलं बोलण्या वागण्यात निरनिळ्या गावातलं वैशिष्ट्य टिकण्याच्या काळात साक्षात गांधींच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या आचार्यांमध्ये सुद्धा पुणेरी आचार्य आणि नागपुरी आचार्य आपापलं निराळेपण टिकून असावेत असं मला. दादांची बोलताना तर त्या वैशिष्ट्याचा सुरेख प्रत्यय यायचा, नाहीतर अण्णासाहेब सहस्रबुद्ध्यांच्या सारखा एखादा अपवाद वगळला तर साध्या माणसासारखं सहजपणाने वागणं आणि आचार्यपण हे दोन गुण एकत्र नांदलेले पाहणं हे माझ्या तरी नशिबात फार आलेलं नाही. साधेपणाचं प्रदर्शन हे सुद्धा बडेजवाच्या प्रदर्शनातच भावंड असत. एखाद्याच्या नजरेत देखील न भरणाऱ्या देवळामध्ये कुठेतरी असलेल्या चाफ्याच्या परिमळासारखा ज्यांच्या स्नेहाचा फक्त दर्व जाणवतो अशा स्वभावाचे अण्णासाहेब किंवा दादांच्या सारखी माणसं हे आयुष्यात काही घटकापुरती सुद्धा भेटणं हे भाग्यच म्हणायला पाहिजे. दादांच्या सहवासात सर्वांना किती सहजपणाने वावरता येईल. पान तंबाखू जमवून तंबाखूची चिमूट तोंडात टाकता येतो. दादांना भेटण्यातच नव्हे तर त्यांची व्याख्यानं ऐकण्याचे किंवा लेख वाचण्याचे क्षण नव्या विचारांच्या इतकाच नवा उल्हास देऊन जातात. विचारवंतांच्या अनेक परी असतात, त्यातली काही माणसं जीवनाकडे फाजील गंभीरपणानेच पाहत बसलेली असतात, काही सदैव निराश, तर काही माम एकम शरणम व्रज या तोऱ्यात प्रवचन देत असतात. कोणी आपण व्यास महर्षी असल्यासारखे दोन्ही हात उंचावून जगाला सावध करतो आणि जग मात्र रोज खड्ड्यात चाललंय अशा वैतागलेल्या अवतारात वावरत असतात. दादायातला कुठलाच आ वाढत नाही याचा अर्थ त्यांना जीवनातल्या समस्यांचं गांभीर्य जाणवत नाही असा नाही. वरपांगी सोप्या सोप्या गमतीच्या वाटणाऱ्या त्यांच्या भाषणांच्या आणि संभाषणांच्या जरा आठ डोकावल्यावर हे पाणी किती खोल आहे याचा अंदाज येईल. एखाद्या विशिष्ट विचाराचा आग्रह आपला जसा वाढत जातो तस तसं सत्य कमी होत जातं, कारण विचार हा आपला असतो पण सत्य मात्र सर्वांचंच असतं यासारखा उद्गार ते सहजतेने काढतात आणि आपल्या विचारचक्राला गती देतात. मला वाटतं विचारांना मोकळं ठेवणं हीच दादांच्या स्वभावातली मूळ धारणा असल्यामुळे ह्या विराट मानवी संसारात जीवनदृष्टीचा एकच कोन ते अँगल त्यांना पटू शकला नाही. मनाची सारी कवाडं उघडी ठेवून ते या जगाकडे पाहू शकले. जीवनभर चालवलेल्या तपश्चर्याने ज्यांना तापदायक न करता शीतल केलं असे दादा हे दुर्मिळ विचारवंत. ज्ञानेश्वरांनी मार्तंड जे तापहीन म्हटलेलं आहे ते अशा शीतलतेने नव्या विचारांचे किरण लोकांच्या मनात घेऊन पोहोचवणाऱ्या दादांच्या सारख्यांच्या बाबतीत किती खरं आहे. दादांच्या मधल्या स्नेहभावनेला तितक्यात निर्मळ विनोदबुद्धीची जोड आहे. त्यांच्यातला मिश्किलपणा आचार विचारातली विसंगती क्षणार्धात दाखवून देतो आणि भल्या भल्यांच्या तट्ट फुगलेल्या अहंकाराचा फुगा पटदिशी फोडून टाकतो. या त्यांच्या सहजतेमुळे ते व्यासपीठावरून बोलत असले तरी श्रोत्यापैकी प्रत्येकाला त्यांचा हात आपल्या खांद्यावर आहे असं वाटतं आणि म्हणूनच दादांची भेट ही एक आनंद पर्वणी वाटत असते. याचा अर्थ दादा कधी खिन्न नसतील, पुन्हा चिडले रागवले नसतील असं नाहीये. तसलं स्थितप्रज्ञ पण किंवा संत पण बहाल केलेलं त्यांनाही रुचणार नाही. दादानी काय केवळ तुरुंगवास किंवा आश्रमवास यातच आयुष्य काढलं नाही, गृहस्थाश्रमही सांभाळला. त्या जीवनात लाभणारी सुख आणि दुःखही अनुभवली. पण दादांची मूळ वृत्तीच म्हणजे कपाळाला आठ्या घालून बसणाऱ्या माणसाची नव्हे. दादांची आठवण आली की मला कोण जाणे नेहमी सदैव देवळाच्या प्रांगणातल्या कधी पानानी तर कधी फुलांनी तरारलेल्या त्या पिवळसर पांढऱ्या चाफ्याची आठवण. वैराग्य आणि उल्हास यांचं इथे एक अपूर्व मिलन मला पाहायला मिळते. मात्र हा चाफा एकदम सुकून गेल्यासारखा मला दिसला तो इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या काळात. त्या काळात मी एकदा त्यांना भेटलो आणि एकाएकी दादा काष्ठवत दिसले. तसा त्यांचा बांधा अदृश्य सडसडीत आहे, पण त्या भयंकर काळात दादा कसे अंतर्बाह्य सुकून गेलेले होते. आगीच्या लोळांनी उभा वृक्ष जागच्या जागी जळलेल्या स्थितीत उभा राहत असे. एका अपार वेदनेच्या व्याकुळतेने खिन्न झालेल्या दादांच्याकडे पाहणेही अशक्य होत. ती आणीबाणी आणि त्या निमित्ताने करण्यात आलेल्या मुस्कटदाबीचा आणि दादांच्या शब्दात सांगायचं त्या पंच महापातकापेक्षाही घोर अशा त्या पापाचा दादांच्या का जयप्रकाशजींच्या मनावर झालेल्या परिणामाची तीव्रता या घटनेचा केवळ राजकीय साधक बाधक विचार करणाऱ्यांना कधीही करता येणार नाही. त्या दुःखाची तीव्रता शतपटीने वाढावी अशी आणखी एक घटना त्यावेळी घडली होती. ज्या विनोबांच्या विषयी दादांच्या मनात एवढा आदर, त्यांनी भारतीय इतिहासातल्या त्या भीषण पर्वाला अनुशासन पर्व असं म्हटलं आणि दादा अंतर्बाह्य उन्मळून पडले. त्याच काळात दादांना शारीरिक व्याधींनी खूप जर्जर केलेलं होतं. ते दुःख त्यांनी कधीतरी राख होणाऱ्या स्वतःच्या अस्थिपंजराचं दुःख मानलं होतं. पण विनोबांनी त्या आणीबाणीची अशी प्रच्छन्नपणाने केलेली भलामण पाहिल्यानंतर दादांच्या त्या वृद्ध अस्थिपंजराचा प्राण पक्षीच विद्ध होऊन गेलेला होता. निर्ममता, निर्दयता आणि निगर्भट्टपणा या युद्धाला लागणाऱ्या त्रिविध गुणांनी संपन्न असणाऱ्या एका सत्ता पिपासू व्यक्तीने सत्तांधतेपोटी घेतलेल्या निर्णयाला ज्या विनोबांच्या सारखे संत अनुशासन पर म्हणू लागले, त्यावेळेला दादांनी कळवळून कळवळून विनोबांना एक पत्र लिहिलं. आणीबाणीच्या काळात त्या पत्राची एक प्रत मला वाचायला मिळाली होती. असह्य वेदनेतून उफाळलेल्या आक्रोशासारख्या त्या पत्रातल्या शब्दामागे भळभळ वाहणारं रक्त दुर्दैवानी विनोबांना दिसू शकलं नाही. दादांनी त्या पत्रात म्हटलं होतं, विनोबा हे अनुशासन पर्व नाही, हे आतंक पर्व आहे. दादांचं ते पत्र म्हणजे दगडालाही पाजर फोडणारी उदात्त मनाच्या माणसाच्या अंतःकरणातून उमटलेली एक विलापिका आहे. त्या पत्राचा विनोबांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. जयप्रकाशांच्या सारख्या जीवनदानी सहकार्याला घाणपणाने मध्यरात्री उचलून नेऊन विना चौकशी तुरुंगात डांबण्याच्या कृतीचा जिथे विनोबांच्यावर काही परिणाम झाला नाही, त्या पत्राचा कशाला होता. जाऊ दे, तो सारा प्रकारच एक तपश्चर्या जवळजवळ धुळीला मिळाल्याचा किंवा तपश्चर्या नसून तपश्चर्याचा भासच होता की काय अशी आपल्या मनात शंका उत्पन्न करण्यासाठी. तिथे दादा मात्र जळावेण मासोळीसारखे तडफडत होते. त्यांच्या त्या नानाविध कष्टांचे प्रहार सोसलेल्या वृद्ध शरीराने त्यांच्याशी याच काळात असह्य असहकार मांडलेला होता. हाड न हाड भयानक ठणकत होत. या संकटाशी झुंज द्यायला देहानेच संपूर्ण नकार दिला. मात्र अशा प्रसंगीच उच्च तत्वज्ञानाच्या आस्वादाच्या आणि विवेचनाच्या शौकात रममाण होणारे विद्वान आणि त्या तत्वज्ञानाला वर्तमानाशी घासून त्याची परीक्षा घेऊन वास्तवाचं भान सुटू न देणारे दादा अण्णासाहेब जयप्रकाश यांच्या जागेत लोक यांच्यातला फरक लक्षात येतो. गणिताची गुढ उकळण्यात परमेश्वर प्राप्ती इतका आनंद मानणारे लोकमान्य टिळक ब्रिटिश सत्तेशी झुंज देण्याच्या कार्यासाठी तो तसला आनंद जीवनातून बाजूला सारा. दादाही तत्वचिंतक आहे पण वास्तवाची आणि वर्तमानाची पकड न सुटलेली. म्हणूनच नुसत्या उच्च उदात्त वगैरे हवेतल्या कल्पनांचे घोडवे गाताना ते दिसत नाही. सती वगैरे शब्दांच्या उच्चाराने आजही पुष्कळांचे अंतःकरण भारतीय संस्कृतीविषयीच्या त्या भव्य दिव्य वगैरे कल्पनांनी भरून येतात. दादा या सती कल्पनेकडे अधिक बारकाईने पाहतात आणि म्हणतात, एक स्त्री सती गेली म्हणजे आपण म्हणतो किती त्याग किती बलिदान हा एक मोठा आदर्श आहे, पण एक पुरुष आपल्या पत्नीबरोबर चितेवर आरूढ होऊन मेला तर आपण त्याला लंपट ठरवून मोकळे होतो. पुरुषनिष्ठ पतिव्रता आणि पुरुषनिष्ठ स्त्री ती पतिव्रता आणि स्त्रीनिष्ठ पुरुष लंपट असा विपरीत न्याय. वास्तवाशी संदर्भ सुटलेल्या शब्दांची त्या अचूकपणाने दखल घेत असतात. कारण तसले शब्द म्हणजे बापुडे केवळ वारा असं नसतं. म्हणूनच क्रांती, लोकशाही, समाजवाद यासारख्या शब्दांच्या मागे उभं राहणारं वास्तव किंवा उभं असायला हवं असलेलं आचरण आणि त्या शब्दांचा वारेमाप उपयोग याच्यात ते दिवसेदिवस रुंदावत चाललेली दरी त्यांना अस्वस्थ करते. त्या शब्दांचा नेमका अर्थ त्यांना जिथे गवसतो तिथे जाऊन ते पोहोचतात. मग तिथे पोहोचवणारा सहाय्यक गांधी आहे का मार्क्स आहे याची ते पर्वा करत नाही. जिथे आर्थिक नफा हे एकमेव उद्दिष्ट असतं असल्या त्या बाजार या संस्थेच्या बाहेर आल्याशिवाय लोकशाही तरत नाही हा विचार मार्क्सचा आहे म्हणून तो अब्रह्मण्यम म्हणत दूर टाकत नाही. सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीची तपासणी करताना त्यांची भूमिका मला तरी संतांची न वाटता वैज्ञानिकाची वाटते. वैज्ञानिकाच्या भूमिकेत उगी जर हा हू अश्रू निर्वाह डोळा वगैरे भानगडी नसतात. आई बीईच्या आठवणी सार्वजनिक सभेत काढून घळघळा अश्रुपात करणं वगैरे लीळांना तिथे काही स्थान नसतं. म्हणूनच पुरुष निरपेक्ष जीवन जगण्याची पात्रता मिळवल्याशिवाय स्त्रियांना मुक्ती नाही यासारखा एखादा प्रगत सिद्धांत विचार ते स्पष्टपणाने मांडू शकतात. क्रांतीची मूळ कल्पना सांगताना विनाशक शस्त्राची जागा विधायक निर्मितीक्षम अवजाराने घेतली पाहिजे असं म्हणतात. ही निर्मिती वैयक्तिक नफ्यासाठी न राहता सार्वजनिक हितासाठी जेव्हा होते तेव्हाच त्या निर्मितीची खरी विधायकता सिद्ध होते. आजच्या युगाचं दुःख सांगताना दादांनी संपूर्ण क्रांती या पुस्तकात एके ठिकाणी हत्यार संस्कृती आणि अवजार संस्कृतीवर थोडक्या शब्दात फार सुंदर भाष्य केलं आहे. आपण आता ते उपसंहाराच्या वेळी ऐकलंच आहे. त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय आज जगाची स्थिती अशी चमत्कारिक आहे की ज्या साधारण माणसाच्या हाती अवजार आहे त्याचा त्याच्या अवजारावर विश्वासच राहिलेला नाही. विद्यावंताचा आपल्या विद्येवर विश्वास नाही, उत्पादकाचा आपल्या उत्पादन साधनावर विश्वास नाही, कारण हे सगळे तलवारीला घाबरतात. तिजोरी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण ज्यांच्यावर तख्त तिजोरी आणि तलवार यांचा प्रभाव पडला नाही तेच खरे क्रांतिकारक ठरले. अवजाराची प्रतिष्ठा वाढावी हाच तर मार्क्सचाही मूळ सिद्धांत. त्यांनीच म्हटलंय, दादांनी म्हटले की कुठल्या धर्मसंस्थापकांनी म्हटले नाहीये, मार्क्सनीच म्हटले की एक दिवस जगात असा उगवेल की ज्या दिवशी दुनियेत हत्यारही असणार नाहीत आणि लढाईही होणार नाही. जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या कल्पनेचा पाया सुद्धा याच विश्वासात आहे. जीवनात माणसाला माणसापासून दूर लोटणारे त्याला क्षुद्र करणारे सारे संदर्भ बदलण्याची ही वेळ आहे. मग असे त्यांनी एक वचन सांगितलं मला वाटतं महाभारतातलं माणसाच्या श्रेष्ठता बद्दलच. बंगाली लोककवी एक साधा हा सुद्धा हेच म्हणतो की शवारूपर माणूस श्रेष्ठ तहारूपर म्हणून सगळ्या सत्याच्या वरती मनुष्य हेच सत्य, त्याच्याबद्दल दुसरं कुठलंही सत्य नाही. म्हणून माणसाला दूर लोटणारे त्याला क्षुद्र करणारे सारे संदर्भ बदलण्याची ही वेळ आहे. मग ते संदर्भ धर्माच्या नावाने आलेले असोत की स्वतःला राजकीय तख्तावर आरूढ व्हायला मिळाले मिळावं म्हणून राजकीय पंथांच्या आपमतलबी नेत्यांनी पुरवलेले असोत हे संदर्भ शेवटी शब्दातूनच निर्देशित होत असल्यामुळे दादा शब्द या गोष्टीला नीट पारखून पाहायला सांगत असतात. जादूगार प्रेक्षकांची नजरबंदी करून हात चलाखी करायला सुद्धा जय काली कलकत्तेवाली अशासारख्या शब्दांचीच भुरळ घालत असतो. तख्तावर बसू पाहणारा नाही हात चलाखीसारखी मत चलाखी करायला जय काली कलकत्तेवाली सारखे छूमंतरच हवे असतात. दंडेली पर्वाला विनोबांच्या सारख्याने जेव्हा अनुशासन पर्व हा जय काली कलकत्त्यावाली छूमंत्रासारखा वापरला गेला शब्द पुरवला त्यामुळे ते अस्वस्थ झाले. शब्दांचं वास्तवाशी आणि खऱ्या अर्थाशी सुटणारं नातं हे बरोबर हेरणाऱ्या दादांनी गांधीजींच्या अनुयायी असूनही खुद्द गांधीजींच्या चळवळीच्या काळामध्ये अहिंसा या शब्दांनी सुद्धा कसा आतंक माजवला होता हे स्पष्ट केलेलं आहे. सत्य आणि अहिंसा हे काही सिद्धांत नव्हे ते ध्यानात घ्या असं बजावायला दादा पत्रक येईल. आणीबाणीच्या काळातली शांतता ही शिपाई समोर असल्यामुळे दबलेल्या समाजातली शांतता होती असं जेव्हा दादा म्हणतात त्यावेळेला सामाजिक शांती अशांती या शब्दांच्या सत्य संदर्भाकडे जे गेलेले असतात. जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या कल्पनेत संदर्भ परिवर्तन हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. सत्य परिस्थितीभोवती शब्दांची केवळ कोळिष्टकच नव्हे तर इंद्रजालही पसरलेलं असतं. अशावेळी रद्दबातल नोटांच्या सारखे ते शब्दही रद्द करावे लागतात आणि म्हणूनच दादा मत आणि विचार या दोन गोष्टीतला फरक नेहमी सांगत असतात. आपण विचारचक्राला सुट्टी देऊन मत बनवत असतो अशी मतं आयती स्वीकारणं सोयीचं असतं कारण विचार म्हटलं की डोक्याला ताप आला. परिवर्तनाला विचारचक्र सतत फिरत ठेवल्याशिवाय चालत नाही. दादांचे विचार ऐकताना त्यांच्या सान्निध्यातून मिळणाऱ्या आनंदाचीही त्याला जोड लागते. गुरुबाजीचा तिथे कसलाही उपचार पाळावा लागत नाही. दादांच्या सान्निध्यात जीवनातल्या प्रश्नांचा मोठ्या सरदयतेने आणि निर्मळ भावाने विचार होऊ शकतो. दुनियेच्या या नित्य नूतन रूपाकडे डोळ्यापुढे उभं राहणाऱ्या ह्या तमाशाकडे पाहून कुठलाही ठराविक मतांचे चष्मे न लावता पाहण्याचा हा दादांचा उद्योग अविरत चालू असतो. म्हणूनच स्वतः सूक्ष्मात न जाता स्थूलातच राहून ते आपल्या बुद्धीच्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्या नानाविध स्वरूपाकडे पाहत असतात, त्याचं एखाद्या वैज्ञानिकासारखं विश्लेषण करत असतात. त्यांच्या विश्लेषक बुद्धीला विनोद बुद्धीची जोड असल्यामुळे उच्चार आणि आचार याच्यातली विसंगती दिसल्यानंतर ते त्या जगालाही काय रे बेटा जगा असंच म्हणत असावेत असं मला वाटतं. समाजाकडून कसल्याही गौरवाची अपेक्षा न ठेवता कुणाच्याही लक्षात सुद्धा येणार नाही अशा सहजतेने जागल्या होऊन जगणारी दादांच्यासारखी माणसं आपल्याला आयुष्यात भेटली हा विचारच कृतज्ञतेच्या भावनेने मन भरून टाक. संपूर्ण क्रांती हे त्यांचं नवीन पुस्तक हाती आलं. वेळोवेळी वाचायला मिळालेली त्यांची पुस्तकं, लेख, ऐकलेली भाषणं यांच्या स्मरणाने त्यांनी केलेले उपकार आठवले. कसल्याही परतफेडीची भावना मनात न बाळगता निरंतर जागवणारी ही माणसं. एखाद्या पंडिताच्या भूमिकेवरून त्यांच्या लेखांचं विश्लेषण करायचा मला यत्किंचितही अधिकार नाही. इतकंच कशाला खुद्द दादाच मला कार्य बेट्या नाटकं घेतकल्याचं सोडून ते कशाला शाईनी कागदवाया घालवतोस असंही विचारले. पण त्यांचं बोलणं ऐकायला जसा मी माझा कान सदैव वाहतूक ठेवला तसा त्यांच्याकडून पिळून घ्यायला सुद्धा ठेवलेला आहे. आणि ज्यांच्या बोलण्यातून विनोदाचा झरा अखंड वाहत असतो ते दादा कानही अशा सफाईने पिळतील की आपल्या चुकीचं प्रायश्चित्तही आपणच वर आपली जीभ चावून ती कळ आणखी वाढवून घ्यावं असंच वाटल्याशिवाय राहणार. हे पुस्तक या इथे संपूर्ण क्रांती हे प्रकाशित झालंय असं मी जाहीर करतो आणि इथून बाहेर जाताना प्रत्येकाने ते विकत घेऊन जावं.
मित्रांनो, 18 तारखेला जूनच्या दादांचा वाढदिवस येतो आणि यंदा 80व्या वर्षात ते फलार्पण करणार आहे. तेव्हा एक चांगला योग आज जमून आला. आम्हाला जी कृतज्ञता बुद्धी दादांच्याबद्दल व्यक्त करायची होती ती आपल्या सर्वांच्या वतीने पु ल देशपांडेंनी जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये व्यक्त झालेली आहे. दादांनी पुष्कळ वर्ष आमच्यामध्ये असावं याच्यापेक्षा दुसरी अधिक दुसरी सदिच्छा काही व्यक्त करणं शक्य नाही. आभार मानण्याचं काही कारण नाही. आपण दादा म्हणतात तसे एका परिवारात द्यावं असेच वर्तवर प्रसंग यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याचा कार्यक्रम संपला असेल.